दुष्ट आत्म्याने भरलेला माणूस या चित्रात आपण पाहतो. त्याच्यामध्ये असलेला दुष्ट आत्मा खूपच शक्तिमान असल्याने त्याला दोराने वा साखळीने देखील बांधता येत नव्हते. येशूने त्या दुष्ट आत्म्याला त्या माणसामधून बाहेर निघण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे तो निघालाही. तो माणूस पूर्णपणे बरा झाला आणि येशूने त्याच्यासाठी काय केले हे त्याने आपल्या मित्रांना सांगितले. दुष्ट आत्म्यापेक्षा अधिक सामर्थ्य येशूला होते. येशूचे आज्ञापालन दुष्ट आत्म्यांना आणि सैतानालाही करावे लागे. तुम्ही दुष्ट आत्म्यांनी त्रासलेला आहात तर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना तुमच्याबरोबर प्रार्थना करायला सांगा. दुष्ट आत्म्यांना दूर कराव्यास प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा. आपण जर येशूवर प्रीती करतो तर तो आपल्या अंतःकरणात वास करतो. त्याची शक्ती आपले संरक्षण करते आणि सैतान आपल्याला इजा करू शकत नाही.